आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय हवामान विभाग देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचं द्योतक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दोन युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत लोकार्पण. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी. महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांती अमृत स्नानात 3.5 कोटी भाविकांचा सहभाग आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांची आगेकूच. आता सविस्तर बातम्या. भारतीय हवामान विभाग हा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचं प्रतीक असून त्यामुळे नागरिकांचं जीवन सुलभ झालं आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काढले. भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. हवामानाचा वेध घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली, रडार आणि उपग्रह तसंच उच्च दर्जाच्या संगणक प्रणालीचा समावेश असलेल्या मिशन मौसम या उपक्रमाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. मिशन मौसम या उपक्रमातून शाश्वत आणि भविष्यवेधी भारत घडवण्याचा संकल्प अधोरेखित होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. हवामानशास्त्र विभागाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त एका विशेष नाण्याचं अनावरणही त्यांनी केलं. हवामान अंदाज, हवामान व्यवस्थापन आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करणं यासंबंधीचं धोरण असलेल्या आयएमडी व्हिजन 2047 प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आयएनएस सुरत, आयएनएस नीलगिरी या दोन युद्धनौका आणि आयएनएस वाघशीर ही पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी एकाच वेळी नौदलाच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. नौदलाच्या माझगाव गोदीमध्ये या युद्धनौका आणि पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. आपल्या मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नवी मुंबईतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचं उद्घाटनही करणार आहेत. सैन्य दलातील माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराचा देशाला अभिमान असून ते देशासाठी प्रेरणास्रोत आहेत असं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल पुण्यात केलं. 9व्या सशस्त्र माजी सैनिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 28,000 माजी सैनिकांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं जनरल द्विवेदी म्हणाले. यावेळी वीरपत्नी आणि वीरसैनिकांच्या पालकांचा द्विवेदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसंच सन्मान या नियतकालिकाचं प्रकाशनही करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त काल माजी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पंतप्रधानांनी माजी सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या बलिदानाची, धैर्याची आणि देशाच्या रक्षणासाठीच्या अढळ निष्ठेची प्रशंसा केली. पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर अपूर्ण आहे असं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल केलं. जम्मू काश्मीरमधील अखनूर इथं आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिक मेळाव्याला ते संबोधित करत होते. पाकव्याप्त काश्मीर भागातील भूमी पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी वापरतं, इथं दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरं चालवली जातात, या सगळ्या परिस्थितीची सरकारला चांगलीच जाणीव असून योग्य वेळी योग्य कारवाई करण्यात येईल असं ते पुढे म्हणाले. लष्करातील जवानांच्या कुटुंबियांप्रती सरकारच्या असलेल्या वचनबद्धतेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. संरक्षण दलात सैनिकांनी केलेलं सेवाकार्य आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांच्यामुळेच या देशाचा गौरवशाली इतिहास, परंपरा आणि आपणही सुरक्षित असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं सशस्त्र सेना निवृत्त कर्मचारी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 77व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर होत आहे. या संचलन सोहळ्याला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित आहेत. लष्कर दिनानिमित्त संध्याकाळी होणाऱ्या गौरवगाथा या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती असेल. लष्कर दिनानिमित्त होणारं संचलन पहिल्यांदाच पुण्यात होत असून यामध्ये लष्कर, पोलीस दल आणि महाराष्ट्र एनसीसीचं महिला पथक सहभागी होणार आहे. प्रथमच नेपाळचा लष्करी वाद्यवृंदही या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांचं काल 5 दिवसांच्या भारत भेटीवर आगमन झालं. केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी त्यांचं स्वागत केलं. दौऱ्यादरम्यान ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. थर्मन यांच्या भेटीमुळे उभय देशांमधील मैत्री, विश्वास आणि परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या नॉर्थ वेस्ट परगण्यातील एका सोन्याच्या खाणीत खाणकाम करणाऱ्या 100 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या नोव्हेंबरपासून खाणीत खोलवर अडकलेल्या या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेण्यात आलं होतं. हे सर्वजण बेकायदेशीरपणे खाणकाम करण्यासाठी उतरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी म्हणजे 3.25 कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाची 8वी आवृत्ती शालेय स्तरावर 12 जानेवारीपासून सुरू झाली असून ती 23 जानेवारी रोजी संपेल. पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चा या अनोख्या उपक्रमाचा उद्देश परीक्षेशी संबंधित ताण कमी करणं हा आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतात आणि आत्मविश्वासानं आणि सकारात्मक मानसिकतेनं परीक्षा देण्यासाठी उपयुक्त सूचना देतात. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात काल मकर संक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर सुमारे 3.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या महाकुंभमेळ्यात भाविकांना भाषेचा अडसर होऊ नये म्हणून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं भाषिणी मंच उपलब्ध करून दिला आहे. यात 11 भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं दूरस्थ पद्धतीनं राष्ट्रीय हळद मंडळाचं उद्घाटन केलं. हे मंडळ महाराष्ट्रासह 20 राज्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासह हळदीच्या अधिक चांगल्या जातींचा विकास आणि निर्यातीवर लक्ष केंद्रीत करेल असं गोयल यांनी सांगितलं. राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या बोर्डाच्या माध्यमातून निर्यात, नवोन्मेष आणि संशोधनाला चालना मिळेल आणि त्याचा शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांना फायदा होईल असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. लडाखमध्ये कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग 1 वर कटपाकासी शिलीकचे इथं काल एका स्कॉर्पिओची ट्रिपरशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी काल चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघानं काल सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 175-18 असा दणदणीत विजय मिळवला तर अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानंही ब्राझीलवर 64-34 अशा गुणांनी मात केली. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. पबरी साबरला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघादरम्यानच्या मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील 3रा आणि शेवटचा सामना आज राजकोट इथं खेळला जाणार आहे. भारतीय संघानं याआधीचे 2 सामने जिंकले असून आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल. हवामान. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज विजांसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात मध्य भारत आणि महाराष्ट्रातील किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय हवामान विभाग देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचं द्योतक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईत लोकार्पण. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी. महाकुंभमेळ्यात मकर संक्रांती अमृत स्नानात 3.5 कोटी भाविकांचा सहभाग आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघांची आगेकूच. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.